नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. सागरी सार्वभौमत्व टिकवण्यासाठी समर्पित असलेली तारागिरी ही युद्धनौका आज भारतीय नौदलात दाखल होत आहे. तारागिरीला ताफ्यात दाखल करण्याचा सोहळा विशाखापट्टणम इथं होणार असून या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित राहतील. तारागिरी ही नौदलाची स्वदेशी बनावटीची रडारला चकवा देण्याची क्षमता असलेली युद्धनौका आहे. भारताचं सागरी सार्वभौमत्व निश्चित करण्यात तारागिरी महत्वपूर्ण भूमिका बजावेल. ती आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टांचं प्रतीक आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं एलपीजी गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांची साठेबाजी तसंच काळाबाजार रोखण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ नीरज मित्तल यांनी यासंदर्भात राज्यांना पत्र पाठवलं आहे. काही भागात पसरणाऱ्या अफवांमुळे नागरिक घाबरून जाऊन मोठ्या प्रमाणात इंधन गॅस खरेदी करत असल्याचं समोर आलं आहे. या अफवांना आळा घालण्यासाठी माध्यमांद्वारे वस्तुनिष्ठ माहिती प्रसारित करावी अशा सूचना डॉ मित्तल यांनी दिल्या आहेत. देशातील सर्व तेल शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू असून कच्च्या तेलांसह पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असं मंत्रालयानं स्पष्ट केलं. तसंच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए मार्फत ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच जेईई मेनच्या दुसऱ्या सत्राला कालपासून सुरुवात झाली आहे. 8 एप्रिलपर्यंत चालणारी ही परीक्षा देशातील 304 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये सुमारे 566 परीक्षा केंद्रांवर होत आहे. या परीक्षेसाठी सुमारे 11,23,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. दरम्यान सौदी अरेबियातही ही परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे. कोल्हापुरात ज्योतिबाची चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव सोहळा संपन्न होतो. त्यानुसार काल रात्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा पार पडला. रथोत्सव मार्ग आकर्षक रांगोळ्यांनी सजवण्यात आला तर गुजरी कॉर्नर इथे अंबाबाईचा रथ आल्यावर फटाक्यांची नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार 2024 मतदार यादीतील नावांचं 2002 यादीशी जुळवणी केली जात आहे. त्यानुसार अकोला पूर्व पश्चिम मतदारसंघात मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू आहे. स्थानिक ठिकाणांचं मतदान केंद्रीय अधिकारी बीएलओ ऐन उन्हात घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराच्या नावाची 2002 मतदार यादीशी जुळवणी करत आहेत. तसंच मतदार यादीतील अस्पष्ट छायाचित्र चुकीच्या तपशिलांची दुरुस्ती केली जात आहे. जागतिक ऑटिझम दिनानिमित्त काल लातूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीनं विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. समाजातील स्वमग्नतेची उदासीनता दूर करून जनजागृती करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या समाज कार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत अधिकारी आणि नागरिकांना निळी रिबन बांधून स्वीकृतीचा संदेश दिला. भंडारा इथे नवीन श्रमधोरणाविरोधात आज विविध कामगार संघटनांनी धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. डी टू युनियन आणि भारतीय प्रतिरक्षा मजूर संघाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्राच्या धोरणामुळे कामगारांचे हक्क धोक्यात आल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला. 8 तासांच्या कामाच्या मर्यादेत वाढ, नोकरीतील असुरक्षितता आणि ठेकेदारी पद्धतीला चालना या बाबींवर यावेळी संघटनांनी निषेध व्यक्त केला. तसंच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही कामगार संघटनांनी यावेळी दिला. भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातल्या उमरझरी इथे नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माया रामकृष्ण सोनवाने या 55 महिलेचा आज नागपूर इथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या 15 आठवड्यातच नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बांपेवाडा उमरझरी आणि आमगाव बुज अशा लागोपाठ 3 ठिकाणी तिघांवर या नरभक्षक वाघानं जीवघेणे हल्ले केले आहेत. या हल्ल्यात बांपेवाडा इथल्या वसंत मेश्राम या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मालदीवमध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या 20 वर्षांखालील सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत आज विजेतेपदासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. 4 वेळचा विजेता असलेल्या भारताचं 5व्यांदा विजेतेपद पटकावण्याचं लक्ष आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10